चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे भारत अभियानांतर्गत मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरूच। 16,000 अधिक प्रवासी मुंबईत दाखल। वंदे भारत अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरूच आहे। आतापर्यंत 105 विमानांनी तब्बल 16,234 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत। यामध्ये मुंबईचे प्रवासी 6,009, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी 5,389 आणि इतर राज्यातील प्रवासी 4,836 आहेत। दिनांक 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 49 विमानांनी प्रवासी मुंबईत दाखल होणार आहेत। आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलिपिन्स, अमेरिका, बांगलादेश, कझाकिस्तान, मॉरिशस, दुबई, मालावी, वेस्ट इंडीज, नॉर्वे, युक्रेन, रशिया, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, जपान, ब्राझील इत्यादी देशांमधून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत। मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे। इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालय पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात येते व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे। हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे।